आकाशवाणी मुंबई। संदेश नाईक राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवणार। आयएसआय दहशतवादी संघटनेतल्या स्लीपर मॉड्यूलच्या दोन सदस्यांना मुंबई विमानतळावर अटक। पाकिस्तानचे गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून हरियाणातल्या यूट्यूबर महिलेसह एका तरुणाला अटक। आणि आठवड्याभरानंतर सुरू झालेल्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेवर पावसाचं सावट। ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार 7 बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ विविध देशांमध्ये पाठवणार आहे। या महिन्याच्या अखेरीला ही प्रतिनिधी मंडळ संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांसह प्रमुख भागीदार देशांना भेट देतील। या प्रतिनिधी मंडळात विविध राजकीय पक्षांचे खासदार, प्रमुख राजकीय व्यक्तिमत्व आणि प्रतिष्ठित राजनैतिक अधिकाऱ्यांचा समावेश असेल। भाजपचे रविशंकर प्रसाद आणि बैजयंत पांडा, काँग्रेसचे शशी थरूर, जदयूचे संजय कुमार झा, डीएमकेच्या कनिमोळी, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे हे 7 नेते आपापल्या प्रतिनिधीमंडळांचं नेतृत्व करतील। ही सर्वपक्षीय प्रतिनिधी मंडळ दहशतवादाविरोधातला भारताचा शून्य सहिष्णुता दृष्टिकोन जगासमोर मांडतील, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी दिली आहे। राजकीय मतभेदांच्या पलीकडे राष्ट्रीय एकतेचं हे शक्तिशाली प्रतीक असल्याचं ते म्हणाले। दरम्यान काँग्रेस नेते शशी थरूर यांनी जगातल्या 5 देशांमध्ये भारताच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवल्याबद्दल केंद्र सरकारचे आभार मानले आहेत। राष्ट्रहितासाठी आणि आपल्या सेवेची आवश्यकता असेल त्यावेळी आपण सदैव उपलब्ध राहू, असं त्यांनी म्हटलं आहे। भारताच्या प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रधानमंत्री, संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि परराष्ट्र मंत्रालयाचे आभार मानले आहेत। भारत जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेनं झपाट्यानं वाटचाल करते आहे, मात्र काही देश दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या देशांच्या पाठीशी आहेत हे दुर्दैव असल्याचं प्रतिनिधी मंडळाचे सदस्य शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटलं आहे। देशातला प्रत्येक नागरिक देशरक्षणात मदत करण्यासाठी सक्षम आहे, असं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी म्हटलं आहे। ते आज नवी दिल्लीतल्या जयपुरिया व्यवस्थापन संस्थेच्या दीक्षांत समारंभात बोलत होते। व्यापार, उद्योग आणि वाणिज्य क्षेत्र आपल्या प्रयत्नातून देशाच्या संरक्षणात महत्वपूर्ण भूमिका निभावू शकतात। देशातल्या प्रत्येकानं आर्थिक राष्ट्रवादाचा गांभीर्यानं विचार करण्याची गरज आहे, असं ते म्हणाले। आपल्या देशाच्या संकटकाळात विरोधी भूमिका घेणाऱ्या देशांना कोणतीही मदत करणं योग्य नसल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे। भारताच्या दहशतवाद विरोधी प्रयत्नांचं आणि त्यासाठी वापरण्याच्या युद्धतंत्रज्ञानाचं एक नवीन मानक आता स्थापित झालं आहे, असं ते यावेळी म्हणाले। भारतीय सेनादलांनी केलेल्या ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात ठिकठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत। उत्तराखंडमध्ये काढलेल्या तिरंगा यात्रेत मुख्यमंत्री पुष्परसिंग धामी सहभागी झाले होते। पुद्दुचेरी इथं पाँडिचेरी विद्यापीठातर्फे काढलेल्या तिरंगा यात्रेत नायब राज्यपाल के कैलासनाथन यांनी हिरवा झेंडा दाखवला, तर कुलगुरू डॉ प्रकाश बाबू, गृहमंत्री ए नमशिवायम आणि आमदार कल्याण सुंदरम यांच्यासह अनेक पदाधिकारी, प्राध्यापक आणि विद्यार्थी यात सहभागी झाले होते। महाराष्ट्रातही जनसामान्यांमध्ये ऑपरेशन सिंदूरबद्दल अभिमान आणि गौरवाची भावना व्यक्त होत आहे। नवी मुंबई, गडचिरोली, कोल्हापूर, हिंगोली, भंडारा, सांगली, गोंदिया, तुळजापूर, पालघर इत्यादी ठिकाणी मोठ्या उत्साहात तिरंगा यात्रा काढण्यात आल्या। ऐकूया सांगली इथल्या तिरंगा यात्रेवेळी नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया।
आज मी इथं ऑपरेशन सिंदूर आपण सगळ्यांनी इथं विजय दिवस मनवण्यासाठी सगळेजण आपण जमलो आहे। या ऑपरेशन मध्ये सगळ्यांनी भाग घेतलेला आहे।
भारतानं प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वाखाली दहशतवादी हल्ल्यांना दिलेल्या चोख प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानच्या उरात धडकी भरली असून जग विस्मयचकित झालं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे। गुजरातमधल्या गांधीनगर इथं महानगरपालिकेच्या 700 कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांचा प्रारंभ केल्यानंतर ते एका सभेत बोलत होते। ऑपरेशन सिंदूरमध्ये देशाच्या सैन्यदलांनी केलेल्या नेत्रदीपक कामगिरीची प्रशंसा करताना त्यांनी दहशतवादाप्रती शून्य सहिष्णुतेच्या सरकारच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला। भारतीय नागरिकांवर कोणताही दहशतवादी हल्ला झाल्यास आम्ही दुप्पट ताकदीनं त्याला प्रत्युत्तर देऊ, असं ते म्हणाले। केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान उद्या महाराष्ट्राच्या दौऱ्यावर असून यावेळी ते नागपूरला भेट देणार आहेत. यावेळी ते विकसित कृषी या विषयावरच्या उच्चस्तरीय बैठकीचं अध्यक्षपद भूषवतील आणि नागपूर जिल्ह्याच्या प्रमुख कृषीविषयक आणि ग्रामविकास योजनांचा आढावा घेतील. आपल्या दौऱ्यात ते नॅशनल सॉईल स्पेक्ट्रल लायब्ररीचं उद्घाटन करणार आहेत. या कार्यक्रमात कृषी क्षेत्रासाठी नवोन्मेषी योगदान देणाऱ्या प्रगतीशील शेतकऱ्यांचा गौरव केला जाईल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. मुंबई AIR न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनीमुद्रण कधीही ऐकता येईल. एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं ISI या बंदी घालण्यात आलेल्या दहशतवादी संघटनेच्या स्लीपर मॉड्यूलच्या दोन सदस्यांना अटक केली आहे. 2023 साली महाराष्ट्रात पुणे इथं IED ही स्फोटकं बनवणं आणि त्याची चाचणी केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. एनआयएनं त्यांना मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक केली असून ते इंडोनेशियाच्या जकार्ता इथून परतले होते. हे दोन्ही आरोपी गेली 2 वर्ष फरार होते आणि एनआयएच्या मुंबईतल्या विशेष न्यायालयानं त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंटही जारी केलं होतं. दोन्ही आरोपींची माहिती देणाऱ्यांना एनआयएनं प्रत्येकी 3 लाख रुपयांचं रोख बक्षीस जाहीर केलं होतं. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं एनआयएच्या सूत्रांनी सांगितलं. हरियाणा पोलिसांनी आज हिसार इथं युट्यूबच्या माध्यमातून सक्रिय असणाऱ्या ज्योती रानी या महिलेला पाकिस्तानची संशयित गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. तिला न्यायालयात हजर केलं असता न्यायालयानं तिला 5 दिवसांची कोठडी सुनावली आहे. ज्योती रानी पाकिस्तानी गुप्तचर संघटनांच्या संपर्कात राहून समाज माध्यमांच्या मदतीनं त्यांना माहिती पुरवत असल्याचं हिसारचे पोलीस उपअधीक्षक कमलजीत यांनी सांगितलं. दरम्यान हरियाणात कैथाल इथल्या मस्तगड गावातून देवेंदर सिंह या 25 वर्षीय युवकालाही पाकिस्तानची गुप्तचर संघटना ISIचा संशयित गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून अटक केली आहे. देवेंदर भारतीय लष्कराशी तसंच ऑपरेशन सिंदूरशी संबंधित गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवत असल्याची धक्कादायक माहिती चौकशीदरम्यान समोर आल्याचं कैथालचे पोलीस अधीक्षक आस्था मोदी यांनी सांगितलं आहे. नवी दिल्लीत आम आदमी पार्टीच्या 15 नगरसेवकांनी पक्षाचा राजीनामा देत इंद्रप्रस्थ विकास आघाडी हा स्वतंत्र पक्ष स्थापन केला आहे. गेल्या 2 वर्षात आम्हाला जनतेच्या हिताची कामं करण्यात अडथळे आले तसंच पालिकेचं कामकाजही या कालावधीत सुरळीत न चालल्यानं आपण पक्षाचा राजीनामा देत असल्याचं नवनिर्मित पक्षाचे अध्यक्ष हेमचंद गोयल यांनी सांगितलं. आणखीही काही नगरसेवक आपल्यासोबत नवीन पक्षात सहभागी होणार असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. IPL क्रिकेट स्पर्धा 1 आठवड्यानंतर आज पुन्हा सुरू होत असली तरी आज त्यावर पावसाचा सावट पसरला आहे. यजमान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यातला सामना बंगळुरूमध्ये चिन्नास्वामी स्टेडियम इथं आज संध्याकाळी 7:30 सुरू होणार होता, मात्र मुसळधार पावसामुळे अद्याप खेळ सुरू होऊ शकलेला नाही. यापूर्वी भारत आणि पाकिस्तानमधल्या तणावामुळे 9 मे रोजी IPL स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. उर्वरित सामन्यांचं नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. मोहाली आणि धरमशाला इथं आता सामने होणार नाहीत. 25 मे रोजी होणारा अंतिम सामना आता 3 जून रोजी होणार आहे. प्ले ऑफ सामन्याची ठिकाणं यथावकाश जाहीर होतील. जर्मनीमध्ये सुहल इथं होणाऱ्या ISSF ज्युनियर आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारतीय नेमबाज आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांची पहिली तुकडी आज तर दुसरी तुकडी उद्या रवाना होणार आहे. येत्या 20 ते 26 मे या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. गेल्या 3 पैकी 2 ISSF ज्युनियर स्पर्धांमध्ये अव्वल स्थान पटकावणाऱ्या भारतानं यंदा 57 नेमबाजांचा सर्वात मोठा संघ मैदानात उतरवला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याशी संबंधित ठिकाणांचं दर्शन घडवणारं छत्रपती शिवाजी महाराज सर्किट या मार्गावर रेल्वेगाडी चालवण्यात येणार आहे. भारत गौरव टुरिस्ट ट्रेनअंतर्गत आयोजित ही रेल्वे सहल येत्या 9 जूनपासून सुरू होणार असल्याची माहिती राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली आहे. दक्षिण लेबनॉनच्या माजरा जेमजिम गावात हिजबोल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या आज IDF अर्थात इस्रायल संरक्षण दलाच्या हल्ल्यात ठार झाला. IDF ने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाविरोधात भारताची भूमिका मांडण्यासाठी केंद्र सरकार विविध देशांमध्ये बहुपक्षीय प्रतिनिधी मंडळ पाठवणार. ISI दहशतवादी संघटनेतल्या स्लीपर मॉड्यूलच्या 2 सदस्यांना मुंबई विमानतळावर अटक. पाकिस्तानचे गुप्तहेर असल्याच्या आरोपावरून हरियाणातल्या युट्यूबर महिलेसह 1 तरुणाला अटक. आणि आठवड्याभरानंतर सुरू झालेल्या IPL क्रिकेट स्पर्धेवर पावसाचं सावट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.